சச்சிதானந்த கோவிந்தம் ஜய முரளீதரம் தேவம் வந்தே துவாரகாதீசம் ஜய முரளீதரம் தேவம் வந்தே துவாரகாதீசம் ஜய ஜய மாதவம் கிருஷ்ணம் சச்சிதானந்த கோவிந்தம் ஜய ஜய மாதவம் கிருஷ்ணம் சச்சிதானந்த கோவிந்தம் ஜய முரளீதரம் தேவம் வந்தே துவாரகாதீசம் ஜய முரளீதரம் தேவம் வந்தே துவாரகாதீசம் ஜய ஜய மாதவம் கிருஷ்ணம் சச்சிதானந்த கோவிந்தம் ஜய முரளீதரம் தேவம் வந்தே துவாரகாதீசம் ஜய ஜய மாதவம் கிருஷ்ணம் சச்சிதானந்த கோவிந்தம்
நமோ சுரே விஹாரம் விஹாரம் ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं व्याख्यान आपण पाहतो आहोत. आजचा दिवस हा अत्यंत पवित्र पावन असा दिवस आहे. आज जन्माष्टमी भगवान गोपाळ कृष्णांचा आज जन्म झाला. तो दिवस ज्यांनी सांगितलेल्या भगवद्गीतेवर आपण चिंतन करतो आहोत, ऐकतो आहोत. ज्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान जोपर्यंत मानव समाज आहे तोपर्यंत अजरामर होऊन राहणार याच्यामध्ये काही शंका नाही. एक अत्यंत विलक्षण प्रेममय आनंदमय असं जीवन भारतवर्षाने गोपाळ कृष्णांच्या रूपाने पाहिलं. आजा हा अपि सन अव्ययात्मा भूतानां ईश्वर हा अपि सन प्रकृती स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया. अज असणारा परमात्मा, जन्मरहित असणारा परमात्मा, तसंच जलनाश नाही असा परमात्मा, सर्व भूतमात्रांमध्ये ईश्वर म्हणून ख्यात असणारा असा. आपल्या अचिंत्य अशा शक्तीला मायेला स्वाधीन करून जन्म घेता झाला असं त्यांच्याबद्दल म्हणता येतं. त्यांनी स्वतःनीच म्हटलेलं आहे. जेव्हा जेव्हा धर्मावर अधर्म आक्रमण करतो, अभिभव करतो, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिः भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदा आत्मानं सृजामि अहम्. मी माझ्या स्वेच्छेने जन्म घेतो. आत्मानं सृजामि, मी मला स्वतःलाच उत्पन्न करतो. जेव्हा तशी परिस्थिती येते तेव्हा, जेव्हा अधर्म धर्मावर उर्घोडी करायला पाहतो तेव्हा तेव्हा मी जन्म घेतो. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम, साधूंचं संरक्षण करण्यासाठी म्हणून, जे दुष्कृती आहेत त्यांचा विनाश करण्यासाठी म्हणून, धर्म संस्थापनार्थाय संभवा युगे युगे युगायुगामध्ये मी जन्म घेतो. असं स्वमुखांनी जे आपल्या अवताराबद्दल सांगतात, जन्माबद्दल सांगतात, अशा गोपाळ कृष्णांचा जन्म झाला तो आजचा दिवस आहे. संतांची या काजासाठी, साधूंची या प्रेमासाठी सोडी दिली या केले. अशा पाण्याने खरोखर त्यांचा अवतार चरित्र जर झालं पण त्यांनी वेध ठेवल्यानंतर देखील त्यांचं अवतार चरित्र त्या अंगाने चालूच आहे, त्यांचं कार्य चालूच आहे. जे दुष्कर्म आहे त्यांचा विनाश हे भगवंतांचं स्वतंत्र कार्य आहे, फक्त भगवंतांचंच असणार असं कार्य आहे. संतांच्या आणि भगवंतांच्या लीला चरित्रामध्ये तेवढाच फरक आहे. संतांचं जे जीवन आहे ते जीवन हे जर दुष्कृती नसती तर त्यांच्या बुद्धीत पालट घडवण्यासाठी म्हणून प्रयत्नशील असणार असं जीवन आहे. पण दुर्जनांचा संहार करण्याचं कार्य स्वतंत्रपणाने आपल्या हातात घेतलेलं असं भगवंतांचं जीवन आहे. तो हक्क खास करून भगवंतांचा आहे आणि त्यांनी अशा प्रकारचा अधिकार जन्मभर वापरला असं दिसतं, निसंकोचपणाने वापरला असं दिसतं. हत्या करण्यात देखील त्यांनी मागपुढं पाहिलं नाही, जीवनभर मागपुढं पाहिलं नाही. निघडता बालपणाची फुली या अदानवी सृष्टी केली असं भगवंत म्हणतात. ज्या रक्ताला सामान्य माणूस घाबरतो त्या रक्ताच्या दर्शनाला देखील ती गोष्ट धर्माच्या संरक्षणाकरता बिनदिक्कतपणाने शांतपणाने समजून उमजून अशी त्यांनी जीवनभर सांभाळली, जीवनभर केली. यस्य नाहं कृतो भावो बुद्धिः यस्य न विद्यते हत्वार्थी स इमान लोकान् न हन्ति न निबध्यते. मी कोणी आहे असा यत्किंचितही ज्याच्यापाशी भाव नाही, ज्याची बुद्धी कदापि लिप्त झालेली नाही, आणि सर्व लोकांचा जरी नाश केला विनाश केला तरी न हंती तरी देखील कोणाचाही नाश आपण केला अशा प्रकारचा भाव जो आपल्या स्वतःवर घेत नाही कारण अहंकृतीच नाही म्हणून न निबद्धते आणि आया कर्मांनी तो बांधला देखील जात नाही. हे जे वर्णन केलेलं आहे हे वर्णन ज्यांना यथार्थ परिपूर्ण लागू आहे असं त्यांचं जीवन जन्मलं होत. त्यांनी धर्माची प्रतिष्ठापना तर केलीच केली, एवढंच नव्हे तर त्यांनी सांगितलेला जो उपदेश होता केलेला उपदेश होता तोच धर्म म्हणून मानमान्यता पावली. धर्म तर त्यांचा आधीपासून चाललेला होता. हा धर्म खूप सनातन आहे, तरी देखील हा सनातन धर्म खूप पघळ झालेला खूप मोठा असणारा तत्वज्ञानाची जंगलच्या जंगल असं ज्याला म्हणू असं ज्या धर्मामध्ये आहे अशी गोष्ट धर्माच्या अभ्यासकाला थोडक्या एका ग्रंथामध्ये असं हातात येण्यासारखं या धर्मामध्ये काहीही नव्हतं अशी गोष्ट भगवंतांनी अत्यंत नेमक्या शब्दामध्ये अशी मांडली. त्यांनी जो बोध केला तो बोध त्यांच्या आधीपासून असलेल्या सनातन धर्माला उपलक्षून असाच बोध केला, नवीन कोणता बोध केला नाही. इथे श्रीमद भगवत गीतासु उपनिषदसु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भगवंतांनी सांगितलेल्या अध्यायाच्या सर्वात शेवटी प्रत्येक अध्यायाच्या असे शब्द दिसतात. अशा प्रकारे भगवंतांनी गायलेलं भगवंताचं जे कथन आहे ते कथन इतकं गोड आहे, तो उपदेश देखील इतका गोड आहे, तो ध्येय देखील आहे, तो गीतासारखा आहे. त्याला गीता असंच म्हटलं गेलं. तो नुसता उपदेश नाही, तो गायलेला आहे असं त्याची स्तुती केली जाते. जो मूळ उपनिषदांमधून आलेला आहे, सनातन धर्मामध्ये ऋषींनी सांगितलेला उपदेश, ज्याच्यामध्ये ब्रह्मविद्या सांगितलेली आहे असा, ज्याच्यामध्ये सर्व शास्त्र दाटी वाटीने बसलेली आहेत असा, योगशास्त्रासकट सर्व शास्त्र, कारण बाकीची जी शास्त्र आहेत ती शास्त्र ही तत्वज्ञानात्मक शास्त्र आहे. योगशास्त्राचं वैशिष्ट्य असं की हे तत्वज्ञान आपल्या बुद्धीत कसं ठसवायचं, आपल्या प्रतिभेला कसं आणायचं, हे तत्वज्ञान आपल्या बुद्धीत स्थिर होण्यासाठी काय साधना करायला हवी हे योगशास्त्रात सांगितलेलं आहे. त्यामुळे सहा शास्त्रांमध्ये योगशास्त्राचं एक आगळं वेगळं असं वैशिष्ट्य आहे. ही ब्रह्मविद्या आणि योगविद्या देखील, योगशास्त्र देखील श्री कृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातून व्यक्त झाले अशी भगवान व्यासांनी या संवादाची स्तुती केलेली आहे. अशा प्रकारचं तत्वज्ञान गोपाळ कृष्णांनी मांडलं की जे तत्वज्ञान हे धर्माचं सार म्हणून स्वीकारलं गेलं. आता भगवद्गीता हातात आली, याचा अर्थ सर्व शास्त्र हातात आली, उपनिषद हातात आली, वेदांत हातात आला असं सर्वांनी मान्य केलं. भगवद्गीतेच्या नंतर आणि भगवद्गीतेच्या काळाच्याही पश्चात आचार्यांनी केलेल्या कामाच्या नंतर तर आपल्या भारतवर्षामध्ये ब्रह्मसूत्र, योगसूत्र आणि भगवद्गीता ही प्रस्थानत्रय शिल्लक राहील. ही ब्रह्मसूत्र भगवान गोपाल कृष्णांचे भक्त असणारे भगवान गोपाल कृष्णांना त्यांच्या जीवनकालीन भगवंत मानणारे असे ते भगवान व्यास त्यांनी स्वतः रचले. गोपाल कृष्णांना देखील त्यांच्या जीवनकालामध्ये सर्व ऋषी भगवंत मानत नव्हते, फार थोड्या लोकांना ते भगवंत आहे असं समजलेलं होतं. त्याच्यात व्यास हे एक होते. ती ब्रह्मसूत्र तसंच योगसूत्र, योगशास्त्र पतंजलींनी लिहिलेलं आणि स्वतः भगवंतांनी सांगितलेली भगवद्गीता की जी रणांगणावर सांगितली गेली आणि त्याचेही लेखक भगवान व्यासच झाले. आचार्यांनी हे जे तीन ग्रंथ आहेत या तीन ग्रंथांवर प्रस्थानत्रयी रचली आणि सगळाच गोंधळ संपला. न्याय का वैशेषिक, का सांख्य, द्वैत का अद्वैत, कर्म का नैष्कर्म्य, हा सगळा गोंधळ संपून गेला. यज्ञ की कर्मकांड, की हिंसा की अहिंसा, हा सगळा गोंधळ संपून गेला. हिंदू धर्म एक सूत्र असं झाला. तो एक सूत्र होण्यामध्ये ज्यांचं कथन हे मूळ आधार झाला असे हे भगवंत आहेत, गोपाळ कृष्ण आहेत. आपल्या देशाने भगवान रामचंद्र आणि भगवान गोपाल कृष्ण यांच्या रूपाने जीवनाची जेवढी सर्वोच्च उंची गाठता येईल तेवढी गाठलेली अशा या दोन विभूती पाहिल्या. दोघांची ही जीवन आहे आपल्यापैकी अतिशय उंच पातळीवर अशी आहे. भगवान रामचंद्रांचं जे जीवन आहे ते साधता करता अधिक आदर्श असं जीवन समजलं जात. आणि गोपाळ कृष्णांचं जीवन हे सर्वात मोहक जीवन असं समजलं जात. गोपाळ कृष्णांच्या जीवनासारखं काव्य दुसरं नाही, त्यांच्या जीवनासारखं गीत दुसरं नाही, त्यांच्या जीवनासारखं नृत्य दुसरं नाही, त्यांच्या जीवनासारखी रमणीयता आणि कोणाच्याही जीवनामध्ये नाही, त्यांच्या जीवनाची मधुरता अन्य कोणाच्याही जीवनामध्ये नाही, त्यांच्या जीवनासारखं प्रेम अन्य कोणाच्याही जीवनामध्ये नाही. त्यांच्या जीवन काला त्यांनी सर्वांना वेळ तर लावलंच लावलं. जो देवकी वसुदेवास तव चाहला, कुमारींसाठी गोकुळी गेला, तो मी प्राणासकट पियाला पुंड देते. प्रत्यक्ष जन्म देणारे आई वडील देवकी आणि वसुदेव त्यांच्या व्यतिरिक्त यशोदा आणि नंद यांनी त्यांचा प्रतिपाळ केला. जो देवक्रिया पुजारी वाहिला सायाचे यशोदा पाळीला की शेखी पुजेला गेला पांडवांशी असं ज्ञानेश्वर महाराजांनी मौजेने म्हटलेलं आहे. त्यांच्या जन्माच्या आधी ते येणार अशी ग्वाही एका ऋषींनी उन्मत्त झालेल्या कंसाला दिली. तेही अकारण दिली, चेतावणी दिल्यासारखं केलं, आव्हान दिल्यासारखं केलं. कंस हा अत्यंत अन्यायी असा होता, अत्याचारी होता, इतका अत्याचारी होता की वृद्ध अशा वडिलांनी उग्रसेनानी स्वाभाविक मुलालाच युवराज नेमतात तसंच कंसाला युवराज केलेलंच होतं, पण त्याला गादीवर बसण्याची घाई झालेली होती. एके दिवशी कंस दरबारात आला आणि त्यांनी उग्रसेनाला असं विचारलं की राजा कोणत्या कोणत्या गुणांनी युक्त असायला हवा. तर उग्रसेनाने सांगितलं की तो प्रथम म्हणजे सामर्थ्यशाली हवा, दुसरं म्हणजे न्यायाने चालणारा हवा, प्रजा हिताच्या ठिकाणी दक्ष हवा. तेव्हा कंस असं म्हणाला की हे गुण तुमच्या ठिकाणी आहे असं तुम्हाला वाटतं का, असं त्यांनी उग्रसेनाला विचारलं. तेव्हा उग्रसेनानी मोठ्या प्रेमाने कंसाला असं उत्तर दिलं की तुझ्यासारखा सामर्थ्यवान असा पुत्र ज्याला आहे तो राजा खरोखर सामर्थ्यवान असणार, त्याच्यावर कौस उग्रसेनाला म्हणजे वडिलांना असं म्हणाला की पुत्र सामर्थ्यवान असून चालत नाही, तुमच्या ठिकाणी सामर्थ्य आहो. आणि तुमच्या ठिकाणी जर सामर्थ्य नसेल तर तुम्ही राज्य कसं सांभाळणार? मग ज्याच्या ठिकाणी सामर्थ्य आहे तो राजा झाला पाहिजे. हा तुमच्या दरबारातल्या सर्वांच्या समक्ष मी युवराज कंस तुमचा मुकुट काढून घेतो आणि माझ्या डोक्यावर ठेवतो, मला कोण काय करतो तेच बघू, असं म्हणून त्यांनी वडिलांच्या डोक्यावरचा मुकुट काढला, त्यांना बंदीवासात टाकलं. अत्यंत अन्यायाचं असं राज्य सुरू केलं. त्याला फक्त भीती वाटत होती ती मृत्यूची, की मी सर्व सामर्थ्य सत्ता एक मृत्यू गिरावून घेऊ शकतो, बाकी माझं बाहुबल तर अतुलनीय आहे, म्हणून तो मृत्यू देखील यायला नको अशी त्याची खटपट होती. आणि अशा मस्तीमध्ये दोन्हीमध्ये राज्य करणारा कौस आपल्या बहिणीवर मात्र अत्यंत प्रेम करणारा होता. देवतीचं लग्न जेव्हा राजा वसुदेवाशी लावलं तेव्हा मोठ्या कौतुकाने कंस त्या वरातीमध्ये घोडे हाकत होता. त्या वरातीमध्ये एका साधूंनी अकारण समोर येऊन कंसाला असं सांगितलं की मूर्खा, तू मोठ्या कौतुकाने ज्यांच्या रथावर सारथ्य करत बसलेला आहेस अशा वसुदेवाचा आणि तुझ्या बहिणीचा मुलगा तुला मारणार आहे. भगवान विष्णू त्यांच्या पोटे जन्म घेतील आणि सगळ्या साधूंची मुक्तता करतील, तू भ्रमात आहेस, असं जेव्हा बजावलं तेव्हा कंसाचे डोळे उघडले, त्यांनी ताबडतोब त्यांना तुरुंगात टाकलं आणि त्यांनी सांगितलं देखील की यांच्या पोटी जन्माला येणारा आठवा मुलगा तुला मारे. आठवा मुलगाच मारेल असं असल्यामुळं पहिल्या सात मुलांना हात लावण्याचं काही कारण नव्हतं, पण नारदांनी कंसाला येऊन असं सांगितलं की तू एवढं तरी विचारून घ्यायचं की कुंटी करून आठवा का सुंटी करून आठवा, एखाद्या वेळेला पहिला देखील तो असेल, कारण यांचं सांगता येत नाही. भगवंतांचं विष्णूंनी जर एकदा ठरवलं असेल तर ते अवतार घेतील आणि नक्की तुला मारतील. तुझ्या हिताकरता म्हणून सांगतो की कुठून आठवा, म्हणून कंसाने असं ठरवलं की पहिल्यापासूनच आठ मारून टाकावं. आणि अक्षरशः काळ कोठडीमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माची वाट पाहत होता कंस की कधी जन्म होतो आणि कधी मारून जातो. रामचंद्रांचा जो जन्म आहे तो याच्या अत्यंत विरुद्ध अशा पद्धतीने जन्म आहे. सगळे वाट पाहत होते. सगळ्यांना माहीत होत की प्रभू राम कौसल्याच्या पोटी जन्म घेणार आहे आणि त्या जन्माची मोठ्या प्रेमाने मोठ्या आनंदाने मोठ्या उत्कंठेने अशी वाट पाहिली जात होती. देवकीचा हा आठवा मुलगा जन्माला कधी येईल याची कौस वाट पाहत होता. कधी जन्माला येईल आणि कधी मारला जाईल, एवढाच विषय शिल्लक राहिलेला होता. अशा परिस्थितीत भगवान गोपाल कृष्णांचा जन्म झाला. मोठी विपरी अशी परिस्थिती मध्यरात्र. आणि रामचंद्रांचा जन्म मध्यान्ह 12 सर्वांच्या समक्ष. आणि यंदा सर्वांच्या अपरोक्ष. कोणाला दात तिकीट होती की खरंच भगवान विष्णू जन्माला आले गोपाळ कृष्णाच्या रूपाने. तिथं देखील सगळ्यांना झोप लागली. जन्माला आलेल्या आपल्या बाळाचं भवितव्य फार गडद अंधकाराचा आहे हे माहीत असल्यामुळं खरं काळजावर गजड ठेवून देऊ केलं. वसुदेवाकडं त्यांना सोपवून जन्माला आल्याबरोबर आणि वसुदेव त्यांना घेऊन अशी हकीकत आहे की सगळ्यांना झोप लागली. आपोआप कुलप उघडली. दरवाजे रिकामे झाले. मुसळधार पाऊस पडत होता. टोपलीमध्ये त्यांना घेऊन डोक्यावर घेऊन मोठ्या नाईलाच आम्ही पावसातून वसुदेव निघालेले होते. आई आणि वडिलांना काय यातना झाल्या नसतील. सर्व सामर्थ्य सहित जन्म झाला असल्यामुळं असं म्हणतात की शेषांनी म्हणा आलेला होता पाऊस लागू नये म्हणून. यमुनेमध्ये देखील शिरण्याखेरीज पर्याय नव्हता. पण त्यांचा कायमची पवित्र होऊन गेली. तिने वाट दिली असं म्हणतात. आणि तिकडं देखील यशोदा त्याच वेळेला प्रसिद्ध झालेली होती. तिला मुलगी झालेली होती. तिलाही निद्रा लागलेली होती. नंदाला माहीत होत पण यशोदेला माहीत नव्हतं की मुलगी झाली आहे नंदा झाला अशी हकीकत आहे. आणि या दैवी गोष्टीला सहकार्य करायचं म्हणून केवळ नंदानी आपल्या जन्माला आलेली मुलगी वसुदेवांना सोपवली. त्यांच्या करता म्हणून दुःख अनेकांनी काही ना काही केले. पण प्रथम कोणी केलं असेल तर नंदा. आणि हे दुखी दीर्घ काळपर्यंत बसून देखील ठेवतो. जेव्हा कालोग्रहामध्ये आपलं जीवन कार्य करण्यासाठी म्हणून गोकुळातून मथुरेला जाण्याचा प्रसंग आला, अक्रूर नेण्यासाठी म्हणून आला, तेव्हा यशोदेला विश्वास कसा बसला? आपल्या मुलाला कंसाकडे नेण्याचं काही कारण तिला दिसतच नव्हतं, कारण तो तिचाच मुलगा होता. हे सत्य तिला माहीत नव्हतं की हा तिचा तिच्या पोटी जन्माला आलेला असा मुलगा नाहीये. सामर्थ्याने त्यांनी कंसासारख्या योद्ध्याला साध्या मुक्या मारून मारून टाकला. इंद्राचा गर्व हरण केला, कालिंद्रीचे हृदय शल्य केली असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. तो कालिया नाग मारला आणि जो आनंद दिला गोकुळात तो अवर्णनीय असा आहे. सुख काय असतं? भगवंतांच्या समागमात संगतीचं सुख काय असतं? आनंद काय असतो? प्रेम कशाला म्हणतात? मधुरता काय असते? हे त्यांच्या इतकं कोणीही अनुभवलं नाही. इतकं सुख, इतकं प्रेम, इतका आनंद, इतकी मधुरता, इतकं समाधान. गोप आणि गोपींच्या वाट्याला आलं की नारदांनी देखील आपल्या भक्तीसूत्रांमध्ये यथा व्रज गोपिका नाम असं त्याचा उच्चार केला. कबीरांनी कबीर कबीर त्या कडे ज्या जमनातील एक एक गोपी के प्रेम में बह रहे गोपी कबीर असं म्हटलेलं आहे. त्यांच्यासाठी गोप आणि गोपी अक्षरशः वेडे झाले, वेडावले. संतांनी तर याची फार भारदार अशी वर्णन सर्व संतांनी लिहून ठेवली. गुरा चरणी वाजवितो वेणू, गोपिका रमणू स्वामी माझा. देखिला हे माये यमुनेच्या तीरी, हात खांद्यावरी राधिकेच्या. ही जी वर्णन आहे असंच त्यांचं जीवन घडणार. त्यांनी आपल्या जीवनामध्ये जर काही केलं असेल तर प्रेम लावणं, वेळ लावणं, नंतर देखील सांगली कमीकडं शिक्षणासाठी म्हणून राहिल्यावर चांदी बंदींचा हरवलेला आणि मृत झालेला मुलगा होता. चांदी बंदींच्या पत्नीला गोपाल कृष्णांकडे पाहून आपल्या मुलाची आठवण झाली आणि ती गोपाल कृष्णामध्ये इतकी गुंतून गेली की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परत जाण्यासाठी म्हणून परवानगी देणं तिला शक्य झालं नाही. तिच्याकरता म्हणून गोपाल कृष्णांनी तिचा गेलेला मुलगा परत आणून दिला. तेव्हा त्यांची तिथून सुटका झाली. तरीही नाहीला तरच त्यांना त्यांच्या जीवनामध्ये काही करायचं होतं ते सर्व काही त्यांनी केलं स्वतःच्या सामर्थ्यामुळं गुणांमुळं अद्भुत अशा रूपामुळं अत्यंत लोभस लाभवी गुणांनीयुक्त असं त्यांचं दर्शन होतं. त्यांच्या सामर्थ्याच्या कथा त्यांच्या प्रेमाच्या कथा त्यांच्या उपदेशाच्या कथा त्यांच्या ज्ञानाच्या कथा त्यांच्या जीवनातला खोटेपणा त्यांच्या जीवनातला खरेपणा प्रसंगी त्यांच्या जीवनात असणारा अद्भुत विलक्षण असा शृंगार या सर्वांच्याही बाहेर असणार असं एक विलक्षण व्यक्तिमत्व त्यांच्या ठिकाणी होत आणि ते म्हणजे आपल्या परमात्म तत्वाची यथार्थ अशी जाणीव. भगवद्गीतेमध्ये देखील आपल्या स्वतःला परमात्मा या पद्धतीने त्यांनी स्वतःचा उल्लेख अनेक वेळेला केलेला आहे. कधी कृष्ण म्हणून आणि कधी परमात्मा या नात्यात अशा प्रकारे स्वतःचा सरळ सरळ उल्लेख करणारे गोपाळ कृष्णांच्या खेरीज आपल्या भारत वर्षामध्ये कुणीही झालेले नाही. मन मना भव मत भक्ता मत याजी माम नमस्कुरु मामे वैश्यति सत्यंते प्रति जाने प्रियोस्मे. मन मना भव याचा अर्थ परमात्म्याशी तू मनानी एकत्र हो एक हो. मत भक्ता म्हणजे परमात्म्याशी तू भक्तीनी एक हो. मत याजी म्हणजे परमात्म्याची तू पूजा कर. माम नमस्कुरु म्हणजे सर्वत्र भरून राहिलेल्या परमात्म्याला तू नमस्कार कर. माम एव येष्यसी तू माझ्याकडेच येशील याचा अर्थ परमात्म्याकडे येशील. प्रतिजाने प्रिय सीमे तू माझं प्रिय आहेस म्हणून मी तुला सांगतो गोपाळ कृष्ण. आपल्या स्वतःला एकाच विधानामध्ये परमात्मा आणि एकाच विधानामध्ये गोपाळ कृष्ण असं संबोधून बोलू शकणारे असे ते एकमेव होते. अशी वचन ठाई ठाई आलेली आहे. ते भगवंतच होते अत्यंत थोर श्रेष्ठ असे शिष्य त्यांच्या काळी होऊन गेलेले भीष्म आणि त्यांच्या भक्तीची सर्वात मोठी महती प्रसृत केली ते सर्व त्यांचे मित्र गोप आणि गोपी. त्यांचं विलक्षण चरित्र आपल्याला कायम प्रेरणा देईल असं राहील, कायम स्फूर्ती देईल असं राहील. आता मी जे काही सांगितलं ते त्यांच्या चरित्राचं एक शतांश देखील वर्णन नाही, एक शतांश. आपल्या पक्षी वेगळी अपुरा आहे, संपलेला आहे, पण या निमित्ताने त्यांचं स्मरण करणं आणि नेमका आज सोमवार आलेला असल्यामुळं मधल्या आज्ञावारी जर आलं हा दिवस तर केवळ आठवण करून आपण पुढे जातो किंवा कधी कधी प्रवचनाच्या ओघामध्ये आठवण ही राहून जाते, पण त्यांनी सांगितलेलं ते आपण बोलत ऐकत असतो. पण आजचा दिवस हा विलक्षण असा दिवस याकरता की या दिवसाच्या स्मृती केवळ स्मृती देखील आपल्याला त्यांच्याविषयीचं प्रेम भक्ती भाव वाढण्यासाठी वाढवण्यासाठी खूप उपयोगी ठरतात, उपयोगी पडतात. कितीतरी भक्तांची जीवनं त्यांनी उद्धरून टाकली, त्यांच्या जीवनात जे त्यांचे भक्त म्हणून होते त्यांचं वर्णन जे केलं त्याच्या व्यतिरिक्त शेकडो सहस्रो लक्षावधी कोट्यावधी असे त्यांचे भक्त झाले. त्यांचं प्रत्यक्ष चरित्र जरी थांबलेलं असलं तरी देखील जीवन त्यांचं समाप्त झालेलं असलं तरी देखील त्यांचं जीवन संपलं असं मानायला भारतीय मन कधीही तयार नाही. ते आहेतच, स्मर्तृगामी आहे. आठवण देखील पुढे आहे, ते हृदयात येतातच. स्मरण आली आज देखील त्यांची प्रेमाच्या अंगाने, शांतीच्या अंगाने, तृप्तीच्या अंगाने, सात्विक समाधानाच्या अंगाने पुरेपूर प्रचिती येते. अशा प्रकारची त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती अनुभव अनुभूती घ्यावी, आपलं जीवन उजळून निघावं, धन्य व्हावं या हेतूने त्यांच्याविषयी आज मी काही बोलतो. त्यांच्या जन्माबरोबरच आज ज्ञानेश्वर महाराजांचा देखील जन्म होतो. कितीतरी काळ नंतर त्याला आता 700-750 वर्ष होऊन गेली, पण त्याच वेळेला ज्ञानेश्वर भगवान विष्णू असं त्यांच्याबद्दल म्हटलं गेलं. जशी भगवद्गीता जोपर्यंत मानव समाज आहे तोपर्यंत राहीलच राहील, तशीच ज्ञानेश्वरी देखील राहीलच राहील. ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र अशा जीवनाची आपण केवळ आज मात्र आठवणच काढू शकतो, कारण अजून मी त्यावर बोलायला लागलो तर 9:45 ते 10:50 झालेले आहेत, 11:45 सहज होती आणि तेही सर्व बोलून होणार नाही, कारण इतकं ते साधं सोपं सहज वर्णन करता येण्यासारखं असं चरित्र देखील नाही. ज्ञानी आमचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव किंवा आईसे मज पामराते काय थोर पण पायींची वाहन पायी बरी, असं तुकाराम महाराज त्यांच्याबद्दल म्हणतात. अशा ज्ञानेश्वर महाराजांना आणि गोपाल कृष्णांना आपण मनोमन नमस्कार करूया. एक दोन मिनिटं आपण ध्यानाला बसूया आणि आजचा कार्यक्रम संपेल. आज मी तुमचा 10-15 मिनिटाचा वेळ अधिक घेतला, त्यामुळं हा कार्यक्रम संपल्यानंतर आपल्यापैकी ज्यांना घाई आहे त्यांनी मात्र लगेच जायला हरकत नाही, कारण कोणी बसने आलेले असतात वगैरे, रिक्षा देखील मिळत नाही. लगेच आपण गेला म्हणजे आपला आपण वेळेवरीच बाहेर पडल्यासारखं असं होईल. बाकीच्यांनी नमस्कार करायला मात्र हरकत नाही.
भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. जगद्गुरु महेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्वसंत की जय.